फिर हिट्स 93.5 रेड एफएम वर 9:09 झाले आहेत. मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मे आज हम बहुत ही अहम मुद्दे के बारे में बात करने वाले है. परवाचा दिवस अत्यंत इम्पॉर्टंट होता, बुधवारची दुपार. आणि ह्याच वेळेला माझ्या ऑफिसमधला एक कलीग आहे, माझा एक सह कर्मचारी आहे, त्यांनी एक फार विचित्र प्रकार पाहिला आपल्या एबीबी सर्कलच्या इथे. आपल्याला सगळ्यांना चांगलंच माहिती आहे सध्या तिकडे ट्रॅफिक जॅम जरा जास्त व्हायला लागलेली आहे. दिवसभर तिकडे गाड्यांची वर्दळ सुरू असते, चारही बाजूंनी गाड्या येतात सर्कलवरती. म्हणजे इकडे सातपूरकडून सीबीएसकडे जाणाऱ्या गाड्या, सीबीएसकडून सातपूरकडे जाणाऱ्या गाड्या, दुसरीकडे मॉलपासून कॉलेज रोडकडे जाणाऱ्या गाड्या आणि कॉलेज रोडकडून मॉलकडे येणाऱ्या गाड्या, या सगळ्या गाड्यांची भरपूरशी वर्दळ तिकडे असते. आणि त्या एरियामध्ये दुपारी 1:30 सुमारास माझा कलीग उभा होता. जरा ट्रॅफिक होती, पोलीस ट्रॅफिक कंट्रोल करत होते. अचानक मागून एक ॲम्ब्युलन्स आली. ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट होतं आणि ते पेशंट घेऊन जाणारी ती ॲम्ब्युलन्स रस्ता काढत होती. उजव्या बाजूने रस्ता आहे म्हणून ती गाडी टाकायला लागली, तर मागला कारवाला भस्कन पुढे घुसला आणि त्याला जाऊ दिला नाही. खऱ्या अर्थानं हा प्रकार ऐकल्यानंतर मला खूप प्रचंड वाईट वाटलं. डेफिनेटली घाई प्रत्येकाला असते, पण ॲम्ब्युलन्स मागे आहे आणि ॲम्ब्युलन्स दिसल्यानंतर तिला रस्ता करून देणं हे आपलं काम आहे, हे आपण सगळेजण चांगलंच जाणतो. कितीतरी 2-व्हीलर ड्रायव्हर्स 4-व्हीलर ड्रायव्हर्स आपण असे पाहिलेले आहेत की ॲम्ब्युलन्सचा साऊंड ऐकू आला, तो सायरन ऐकू आला की आपण बाजूला होऊन जातो, लिटरली बाजूला रस्त्याच्या कडेला होऊन जातो. अच्छा, ही गाडी कुठून येते, ब्लॅक लेफ्ट साईडनी येते का, ठीक आहे मी राईटला होऊन जातो. ती राईटनी येते का, मी लेफ्टला होऊन जातो. त्यांना जागा देणं गरजेचं आहे, पण काही लोक देत नाही. असे प्रसंग तुम्ही सुद्धा नक्कीच पाहिले असतील. जर पाहिले असतील शेअर करा जरा. 6601935 नंबर आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.